पुढील नोंद आहे करवंद. करवंद हे काटेरी आणि सदापर्णी झुडूप एपोसायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. ते भारतातील वनात विशेषत शुष्क आणि खडकाळ भागात आढळते. याशिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. याची उंची सुमारे 2 मीटर पर्यंत असते. खोड आखूड असून फांद्या आणि लांब काटेत विभक्त असतात. पाने साधी, समोरासमोर, लंबगोल, चिवट, गुळगुळीत आणि चकचकीत दिसतात. फूल किंवा फळ तोडल्यास पांढरा चीक येतो. फुले पांढरी, अपछत्राकृती आणि लवदार असतात. एप्रिल मे महिन्यात करवंदाला फळे येतात. फळे हिरवी, लंबगोल, मृदू आणि गोटीसारखी असून पिकल्यावर जांभळट काळी होतात. ही फळे चवीला आंबट गोड असतात. फळात बहुधा 4 बिया असतात. करवंदाचे कच्चे फळ स्कर्वीनाशक तसेच स्तंभक आहे. पिकलेली फळे शीतकारक आणि भूक वाढवणारी आहेत. मूळ कडू आणि कृमीनाशक आहे. पाळीच्या तापावर पानांचा काढा गुणकारी ठरतो असे आयुर्वेदात वर्णन आहे. करवंदाच्या कच्च्या फळांपासून लोणचे तयार करतात. लाकूड कठीण आणि गुळगुळीत असते. यापासून चमचे, फण्या आणि इतर कातीव वस्तू तयार करतात. ही नोंद वी. ज्ञालाळे यांनी लिहिली आहे.